करिंथकरास पहिले पत्र अध्याय 16. आता पवित्र जनाकरता वर्गणी गोळा करण्याविषयी जसे मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे तुम्ही तसे करावे. तुमच्यामधील प्रत्येकाने त्यास यश मिळेल त्या मानाने प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी द्रव्य जमवून ठेवावे आणि मी आल्यावर तुम्ही पत्रे देऊन तुम्ही स्वीकृत केलेल्या लोकास तुमची देणगी येरुसलेम शहरास घेऊन जायला पाठवीन आणि जर माझेसुद्धा जाणे योग्य असेल तर ते माझ्याबरोबर येतील. मी मासेदोनिया प्रांतातून जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन कारण मासेदोनियातून जाण्याची माझी योजना आहे आणि शक्य झाल्यास मी तुमच्याबरोबर राहीन आणि हिवाळाही घालवीन. म्हणजे मी जाणार असेन तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे कारण आता थोड्या वेळेसाठी तुम्हाच भेटण्याची माझी इच्छा नाही. कारण जर प्रभूची इच्छा असेल तर तुमच्या समवेत काही काळ घालवावा अशी आशा मी धरतो. 50व्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिसात राहीन कारण माझ्यासाठी मोठे आणि परिणामकारक द्वार उघडले आहे आणि असे अनेक आहेत जे मला विरोध करतात. जर तिमत्ते आला तर तो तुमच्याजवळ निर्भयपणे कसा राहील याकडे लक्ष द्या कारण तो सुद्धा माझ्यासारखेच प्रभूचे कार्य करीत आहे. यास तो कोणीही त्यास तुच्छ मानू नये तर मग त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्या शांतीने पाठवा कारण इतर बंधूबरोबर त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे. पण बंधू अपोलोस विषय असे आहे की त्याने इतर बांधवाबरोबर तुमच्याकडे यावे अशी मी त्यास फार विनंती केली पण त्याची आता येण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण त्या सोयीची संधी मिळेल तेव्हा तो येईल. सावध असा, तुमच्या विश्वासात बळकट राहा, धैर्यशील व्हा, सशक्त व्हा. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा. आता बंधूनो, स्तेफनाच्या घराण्याविषयी तुम्हाला चांगली माहिती आहे. ते अकया प्रांतातील प्रथम फळ आहे आणि पवित्र जनाच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहिले आहे. मी तुम्हाला विनंती करतो की प्रत्येकजण जो या कार्यात सामील होतो व प्रभूसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्ही सुद्धा अधीन व्हा. स्तेफन, फर्तुनात आणि अकियाक हे आल्याने मला आनंद झाला कारण त्यांनी माझ्यासाठी जे केले ते तुम्ही करू शकला नसता. कारण त्यांनी माझा व तुमचा आत्मा प्रफुल्लित केला आहे. अशा लोकांस मान्यता द्या. आशियातील मंडळ्या तुम्हास नमस्कार सांगतात. अकिल्ला, प्रिस्किल्ला व जी मंडळी त्यांच्या घरात जमते ती प्रभूमध्ये तुम्हास नमस्कार सांगतात. सर्व बंधू तुम्हास नमस्कार सांगतात. पवित्र चुंबनाने एकमेकांना अभिवादन करा. मी पौल स्वतः माझ्या स्वतःच्या हाताने हा सलाम लिहित आहे. जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही तर तो शापित हो. मारानाता, ए प्रभू, ये.
प्रभू येशूची कृपा तुम्हा बरोबर असो. ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वाबरोबर असो. आमेन.